आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. मग कधी कधी कसं होतं की आपले संत आहेत, काही आपल्या इथे ब्रह्मचारी भक्तांशी संबोधतो, सॅफ्रॉन मध्ये असतात, व्हाईट मध्ये असतात, ते सुद्धा संत आहेत. मग कधी कधी वैष्णव सेवा असते, त्यांच्याशी संबोधतो, मग वैष्णव सेवेमध्ये त्यांच्याकडून कधी कधी चुका होतात.
कोणाकडून?
चुकून काही ना काहीतरी चुका होतात.
कोणाकडून? संतांकडून की आपल्याकडून?
आपल्याकडून नाही, ज्यावेळी ब्रह्मचारी भक्त असतात त्याची सेवा करतात, मग ते आपल्याला माहित नसतं, मग ते काहीतरी चुकून आहे, एखादी सेवा सेवेमध्ये चूक होते, मग आपल्याकडून तेच पाहिलं जात.
हा,
ते पाहिल्यानंतर आपल्यामध्ये दोष बघण्याची वृत्तीच असते, चुका पाहतो, मग ती चूक जर पाहिली म्हणजे त्यांच्यामध्ये मी दोषच पाहिला.
बरोबर,
दोष पाहिले म्हणजे अपराध झाला.
अशा वेळी ती माशीची प्रवृत्ती नष्ट करायला शिकायला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ही दोष पाडण्याची प्रवृत्ती एकच नाही आहे, अशा अनेक आणखीन प्रवृत्ती आहेत. त्या सगळ्या दुष्प्रवृत्तींचं मिळून एक निराकरण आहे, ते म्हणजे हरे कृष्ण महामंत्र. कळलं तुम्हाला? आपल्या आपला जन्म आहे ना, तो असाच आहे. या जन्मामध्ये आपण अनंत दुष्प्रवृत्त्या घेऊन जन्म घेतलेला आहे जगामध्ये. एकच प्रवृत्ती नाही, दुसरा दोष बघणे, हां, कामवासना, दंभ, अहंकार, लोभ, क्रोध, असे अनेक प्रकारचे अनंत आपल्याकडे सागर दुर्गुणांचे आहेत. तर त्या सगळ्यांचं सर्व औषधी त्याच्यावरती एक दिलेली आहे, ती म्हणजे भगवंताचं नाम. शेवटी कसं असतं, जेव्हा आपण इतरांमध्ये वाईट प्रवृत्ती किंवा वाईट दोष बघतो, तेव्हा आपण हे विसरतो की आपल्यामध्ये पण असे अनंत दोष आहेत जे इतर लोक बघत असतात. आपली पाठ आपल्याला दिसते का? पाठ आपल्याला, आपली पाठ किती काळी आहे, किती गोरी आहे, किती मळलेली आहे आपल्याला दिसते का? पण ती इतरांना दिसते. तसे आपण इतरांची पाठ बघतो, ते आपली पाठ बघतात. पण दोघांना माहीत पाहिजे की दोघांची पाठ मळलेली आहे. हां, हे आपल्याला माहिती असलं, आपण मग जास्त त्याला गवगवा करणार नाही. ठीक आहे बाबा, तुझी पाठ मी साफ करतो, माझी पाठ तू साफ कर, ह्याच्यात हित आहे की नाही. तुम्ही त्याच्या पाठीवर टीका करत आहात, ते तुमच्या पाठीवर टीका करत राहतील. लाभ कोणाचा? कोणाचाच नाही. त्याच्याऐवजी माझी पाठ मळलेली आहे, तुझी पण पाठ मळलेली आहे, तू माझी साफ कर, मी तुझी साफ करतो, दोघांचंही कल्याण त्यांनी होणार. तर ही प्रवृत्ती जी आहे ना, ही दोष बघायची माशी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती आपण सोडून दिली पाहिजे. हे जाणून घेऊन की आपल्यामध्ये सुद्धा दोष आहेत खूप, आणि त्याच्यामध्ये कसं राजहंसाप्रमाणे बनावं आपण. भक्तामध्ये जे सद्गुण आहेत ते पाहावेत आणि ते आत्मसात त्याचा प्रयत्न करावा. दोष तर जगामध्ये भरलेले आहेत, ते संतांमध्येच कशाला. जगात जे लोक आहेत आपण मिळून त्यामध्ये सगळ्यांमध्ये दोष, अनंत दोष आहेत, त्यात शोधायची गरज सापडत नाही. पण सद्गुण शोधावे लागतात आणि ते शोधलेले बरे कधी पण. दुर्गुण स्वतः म्हणजे सहजपणे दिसणे याच्यापेक्षाही सद्गुण शोधून काढणे हे जास्त महत्त्वाचं आहे. ते शिकण्याकरता आपण इथे येतो या चार दिवारीमध्ये. ते आपल्याला शिकायचं आहे, सद्गुण कसे शोधावेत, कसे पाहावेत, इतरांना कसं ॲप्रिशिएट करावं, हे शिकण्याकरता आपण इथे आलेलो आहोत. हे गणवेश घालून, तिलक, कंठीमाळा, धोती, कुर्ता घालून इथे का आलो आहोत, हे आपल्याला शिकायचं आहे. हे मान्य करून शिकायचं आहे की मला दोष बघायची प्रवृत्ती माझ्यामध्ये आहे, पण मला ती काढून टाकायची प्रवृत्ती, मला ती साफ करायची, शुद्ध करायची. केवळ सद्गुण दिसावं अशी प्रवृत्ती मला निर्माण करायची आहे, म्हणून भगवंता मी इथे आलेलो आहे, म्हणून मी जप करत आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ठीक आहे प्रभूजी, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा.